नमस्कार, आपण ऐकत आहात यशवाणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना यशवाणी ऐकायचंय, तर मग आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी। त्यासाठी लॉग इन करा ycmou.digitalyuniversity.ac। यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांचं मार्गदर्शन केलं जातं। विविध विषयाच्या अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शन केल्यानंतर त्या विषयाबद्दल आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर आपण ते आम्हाला फोनवरनं विचारू शकता। त्यासाठी एका यशवाणी आणि मार्गदर्शनानंतर आपण थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे नंबर्स आहेत, कोड क्रमांक 0253 आणि फोन नंबर्स 2231480, 2231481 आणि 2230334। ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा हा जो प्रसार केला जातो, या प्रसाराच्या माध्यमामध्ये ही ज्ञानाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। या ज्ञानाच्या गंगेत आपणही सामील व्हा आणि ऐका यशवाणी। रोज दुपारी 12 ते 1 या दरम्यान आम्ही विविध अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शन आपल्याला करत असतो। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण खूप छान अशा विषयावर की जो सर्वांच्याच मनातला विषय आहे, प्रश्न आहे की अध्ययन कौशल्य, या अध्ययन कौशल्यामध्ये आपण कशी वाढ करावी, याची सुरुवात कशी करावी, या अध्ययन कौशल्यामध्ये आपल्याला विविध पुस्तकं वाचताना जे काही प्रश्न येतात त्याविषयी आणि असे आपल्या मनातले अनेक प्रश्न आज शंका निरसन होणार आहेत। या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत डॉ उमेश राजदरकर यांच्याकडनं। यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या मानव विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्या शाखेचे संचालक डॉ उमेश राजदरकर, त्यांचा आजचा विषय आहे अध्ययन कौशल्य। त्यांचं शिक्षण अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी केलेलं आहे आणि दूरशिक्षणात सुद्धा त्यांनी पदवी मिळाली आहे। अर्थशास्त्राच्या विषयी त्यांची अनेक पुस्तकं आज उपलब्ध झालेली आहेत। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचं खूप मोठं काम या माध्यमातून आहे आणि अध्ययन क्षेत्रात म्हटलं तर 20 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये आहेत। अशा अतिशय कौशल्यपूर्ण वातावरणात त्यांनी आपल्याला आज अध्ययन कौशल्य हे आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचं स्टुडिओमध्ये मी स्वागत करते। सर नमस्कार।
नमस्कार।
आजच्या कार्यक्रमात यशवाणीमध्ये आपलं स्वागत।
थँक्यू।
सर, आज आम्हाला आपण अध्ययन कौशल्य याविषयी मार्गदर्शन करणार आहात, तर सुरुवातीला याविषयी तुम्ही काय सांगाल?
सुरुवातीला म्हणजे काल मी पेपर जेव्हा उघडून पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये एक बातमी वाचली की 80 वर्षाच्या एका व्यक्तीने, ठाकूर त्यांचं आडनाव आहे आणि नाशिक मधली ती व्यक्ती आहे, त्यांचं वय 80 आहे आणि ते पदवीधर झाले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून। तर ही बातमी पाहिल्यानंतर मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे, 80 वर्षाची व्यक्ती पदवीधर होते, म्हणजे या व्यक्तीने अभ्यास कसा केला असेल, लेखन कसं केलं असेल, स्मरणात कसं ठेवलं असेल आणि परीक्षेच्या वेळेला नेमकं तशी मांडणी कशी केली असेल। तर हा विचार मी करत असताना मग मी थोडा मागे गेलो आणि विचार केला की अरे, यांनी तर आपण जी अध्ययन कौशल्य वर्गात मध्ये शिकवतो, विद्यार्थ्यांना सांगतो, त्याचं अगदी परिपूर्ण आकलन करून त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे। आणि मग मी ठरवलं की या विषयावर आपण विद्यार्थ्यांशी आज बोलूया, कारण आपल्याला असं वाटतं की आता माझी 50 येऊन गेली, मी आता काय शिकणार आहे,
बरोबर,
आता माझ्याच्याने काय होणार आहे, माझा अक्षर खराब आहे किंवा माझ्या लक्षात राहत नाही, काय वाचायला घेतलं की झोप येते, असे अनेक लोक आम्हाला येऊन सांगतात की सर तुम्ही म्हणता शिक्षण या, पण ही आमची अडचण आहे। तर असं वाटतं की खरोखर या व्यक्तींना ठाकूरांचा जो आदर्श आहे तो आदर्श आपण सांगितला पाहिजे, जेणेकरून शिकण्याला वय असतं हा जो त्यांचा गैरसमज आहे,
बरोबर,
हा गैरसमज दूर होईल
नक्कीच।
आणि म्हणून मी विचार केला की आज विद्यार्थ्यांशी आपण अध्ययन कौशल्य याच्यावरच बोलूया। आता आपण काय करतो की अभ्यास म्हणजे पुस्तक घेणं वाचणं आणि जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते जसंच्या तसं परीक्षेमध्ये मांडणं किंवा त्याचं स्मरण करणं याला आपण अभ्यास म्हणतो. ढोबळमानाने ही व्याख्या स्वीकारलेली आहे, पण अध्ययनामध्ये जरा विस्तृत अर्थ आहे. अध्ययनामध्ये आपण जे वाचलेलं आहे त्याचं आकलन आपल्याला किती झालं, ते आकलन झाल्यानंतर तशाच प्रकारची मांडणी आपण वेगळ्या भाषेमध्ये करू शकत आहोत का, तशाच प्रकारच्या आशयाला धरून दुसरा मुद्दा आपण मांडू शकतो का, म्हणजेच आपण शिकलेल्या आशयावर विचार करून अशा प्रकारचा प्रसंग दुसऱ्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये अमुक एका वर्षी घडला आहे का याचा विचार करून तशा प्रकारची मांडणी करणं की 1972 मध्ये अशा प्रकारची घटना घडली होती जी या पुस्तकामध्ये 1985 जो रेफरन्स दिलेला आहे तशाच प्रकारची घटना इतिहासात अमुक एक साली घडली होती आणि त्यावेळेला त्याची कारण हे होती, त्याला अध्ययन म्हणतात. कारण याच्यामध्ये नुसतं वाचलेलं जसंच्या तसं मांडणं नाही तर ते समजून घेऊन त्याची चिकित्सा करून त्याचं विश्लेषण करून केलेली मांडणी म्हणजे अध्ययन. त्यामुळे दूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी तर हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण अभ्यास करत नाही, आपल्याला अध्ययन करायचं आहे. कारण आपले विद्यार्थी हे वयस्कर आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की जीवनामधला जो अनुभव आहे त्याच्या इतका मोठा गुरु कोणताही नाही.
बरोबर.
त्यामुळे चार पुस्तकं वाचून पूर्वीचे लोक म्हणायचे चार पुस्तकं वाचले म्हणजे काय खूप शहाणा झाला का, त्यांना असं म्हणायचं होतं की नुसतं पुस्तकामधून ज्ञान नाही तर जीवनाचा जो व्यवहार आहे जे वास्तव जीवन आहे त्याच्यातनं तुम्ही ज्ञान मिळवा,
व्यवहार ज्ञान वाढवा,
व्यवहार ज्ञान वाढवा. आणि म्हणून अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की अगदी कॉम्प्युटर मधला इंजिनियर देखील भाजी आणायला गेला की ती बाई पटकन त्याला सांगते किती पैसे झाले, पण तो विचार करत बसतो, फोटो मोजत बसतो. हे जे व्यवहार ज्ञान आहे याचा आपल्या अभ्यासामध्ये उपयोग करून घेणं म्हणजे अध्ययन करणं. अभ्यास म्हणजे अध्ययन नाही, अभ्यास ही एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचा एक भाग आहे, पण अध्ययन म्हणजे संपूर्ण विषय समजून घेणं, त्याचं आकलन आपल्याला झाल्यानंतर तो आशय आपल्या अनुभवाशी अन्य परिस्थितीशी ताडून पाहणं आणि त्याचं विश्लेषण करणं. विश्लेषण करणं हे खूप महत्वाचं आहे. आज आपल्याला असं आढळून येतं की अगदी संशोधनामध्ये देखील विद्यार्थी विश्लेषणामध्ये कमी का पडतात, कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये तशा प्रकारची विश्लेषणाची सोय ही केलेली नाही. पण दूरशिक्षणाच्या या साहित्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की विश्लेषणाकरता खूप मोठा वाव हा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा 80 वर्षाची व्यक्ती पदवीधर होते तेव्हा त्याचं अप्रूप मला अध्ययन कौशल्याच्या अंगाने जेव्हा मी त्या केसचं अनालिसिस करतो तेव्हा मला असं वाटतं की या व्यक्तीने खरोखर अध्ययन कौशल्य ही चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहेत, नव्हे त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता काय होतं की अभ्यास म्हणजे आपली एक पारंपरिक कल्पना असते पुस्तक घेणं आणि वाचणं, त्याच्याकरता आपण काही आपल्याला वेगळं काही शिकायला लागेल का, काही करायला लागेल का याचा कधी विचार करत नाही. आपण घरोघरी ऐकतो की जा तू अभ्यासाला बस, आता अभ्यासाला बस म्हणजे काय कर, तर तुझं पुस्तक काढ, बाईंनी शिकवलेलं जे आहे ते काढ, किंवा कॉलेजला तू जे काही शिकला ते घोकमपट्टी कर. त्याला अध्ययन म्हणत नाही.
बर,
अध्ययनामध्ये तुमचे जे कौशल्य आहेत ते विकसित व्हायला पाहिजे की असं का घडलं, असं घडलं नसतं तर मग असं होईल का, किंवा अजून काही काय गेल्यानंतर याची परत पुनरावृत्ती होईल का, असं विद्यार्थी जेव्हा स्वतःला विचारू लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते अध्ययन होईल.
म्हणजे मनातल्या मनात स्वतःचे प्रश्न विचारले पाहिजे,
प्रश्न विचारले
पाहिजे त्याविषयी.
हे त्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. नुसतं दिलेला मजकूर घोकमपट्टी करायचा आणि त्या ठिकाणी मी हुशार आहे असं म्हणायचं त्याला काही अर्थ नाही. अध्ययनामध्ये संपूर्ण मनाची मशागत ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. ज्या मनात आपल्या शंका आहेत, जे आपल्याला अनुभवाला येतं की अरे असं मला अनुभवाला आलं होतं, मग त्याची कारण मला या आशयामध्ये या पुस्तकामध्ये मिळतात का, हे विद्यार्थ्यांनी ताडून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून त्या पुस्तकातला आशय देखील तेवढ्या दर्जाचा आणि विद्यार्थ्यांशी बोलणारा असला पाहिजे. आता अनेक वेळा लोकांना अध्ययन कौशल्य अशी काही वेगळी आहेत का आणि ती आपल्याला विकसित करता येतात का, तर प्रथमतः आपण अध्ययन कौशल्य म्हणजे नेमकं काय हे पाहूया. अध्ययन कौशल्य म्हणजे अध्ययनाची दर्जा, क्वालिटी आणि त्याचा वेग, पेस हे वाढवणं, याच्याकरता जी कौशल्य आवश्यक असतात त्याला अध्ययन कौशल्य म्हणतात. म्हणजे आता अनेक वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की आपला वाचनाचा वेग चांगला आहे पण तो कमी असू शकतो किंवा तो जास्तही असू शकतो. जोपर्यंत आपल्याला कोणी सांगत नाही किंवा कोणी आपल्याला विचारत नाही की आपण 1 मिनिटामध्ये किती ओळी वाचता तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपला वाचनाचा वेग योग्य आहे, तो कमी आहे का जास्त आहे, याच्याकरता ही कौशल्य प्रत्येकाने विकसित करणंच आवश्यक आहे. मग ती व्यक्ती 80 वर्षाची असो किंवा अगदी 15-16 वर्षाचा विद्यार्थी असो, त्याला ही अध्ययन कौशल्य ही अगदी सरावाने कॉन्शियसली त्याला डेव्हलप करता येतात आणि त्याचा खूप चांगला लाभ हा विद्यार्थ्यांना होतो. आता अध्ययन कौशल्यामध्ये पहिलं जे कौशल्य आहे ते श्रवण कौशल्य, लिसनिंग स्किल. आता आपण काय म्हणतो, श्रवण कौशल्य जे ऐकतो त्याला आपण श्रवण म्हणतो,
बरोबर.
परंतु नुसतं कानावर पडलं आणि ऐकलं हे उपयोगी नाही, ते लक्षपूर्वक ऐकणं, एखादी व्यक्ती किंवा आपले सर आपले टीचर काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐकणं याला श्रवण म्हणतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना सवय असते की अभ्यास करता करता रेडिओ ऑन ठेवायचा, अर्धं लक्ष गाड्यामध्ये अर्धं लक्ष पुस्तकामध्ये, त्यातून अध्ययन होत नाही. आपण जे काही ऐकत आहोत, उदाहरणार्थ तुम्ही हा कार्यक्रम ऐकत आहात, तर हा कार्यक्रम ऐकताना तुम्ही मी जे काही बोलतो तुम्ही जे काही बोलता ते जर मी काळजीपूर्वक ऐकलं तर अध्ययन कौशल्य म्हणजे नेमकं काय हे मला समजेल. पण मी जर माझा मोबाईलवर कोणाशी तरी बोलतोय आणि मधूनच लक्ष देतोय मग ते श्रवण कौशल्य विकसित होणार नाही. म्हणून अध्ययनाकरता आपलं श्रवण कौशल्य हे आपण पहिले विकसित केलं पाहिजे. त्याच्याकरता जी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे त्या व्यक्तीचं आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकणं हे खूप आवश्यक आहे. आज ग्लोबलायझेशनचा जमाना आहे, जागतिकीकरणाचा जमाना आहे, आणि तुम्ही जर मॉलमध्ये गेलात किंवा एखाद्या कंपनीत गेलात तर तुमची काही तक्रार असो ते शांतपणे ऐकून घेतात. ऐकून घेणं हे एक फार मोठं कौशल्य आहे आणि अध्ययनाला ते फार आवश्यक आणि पूरक असं आहे. जोपर्यंत तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला नेमका यांना काय म्हणायचं आहे किंवा या पुस्तक लेखकाला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळणार नाही, आपले शिक्षक काय म्हणत आहेत हे तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून श्रवण कौशल्य हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी विकसित करणं फार आवश्यक आहे. त्याच्याकरता वर्गामध्ये शिक्षक जे सांगतात ते लक्षपूर्वक ऐकणं, आपल्या मनात जर काही शंका आली तर ती टिपून घेणं, तास संपल्यावर किंवा जेव्हा सर म्हणतात की आता तुमच्या काही शंका असतील तर विचारा तर त्यावेळेला ती विचारणं हे फार आवश्यक आहे आणि हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं विकसित करता येतं. याच्याकरता काही फार वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही, फक्त थोडंसं अलर्ट सावध राहणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरं म्हणजे वाचन कौशल्य. जसं मग मी म्हटलं की आपण पेपर वाचतो किंवा एखादी जाहिरात पाहतो हे आपलं काही असं हेतुपूर्वक वाचन नसतं. जेव्हा आपण अभ्यासाकरता वाचन करतो त्यावेळेला लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून वाचन करणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा असं होतं की विद्यार्थी पुस्तकाची पानं किती आहेत हे पाहून त्यांची वाचनाची मनोवृत्ती ठरवतात.
बरोबर,
हे पुस्तक खूप मोठं आहे बाबा एवढं कोण वाचेल,
फास्ट वाचायला पाहिजे.
हा, आणि मग त्यातून काय होतं की तो वाचन म्हणजे एक उपचार होतो, वाचायचं म्हणून वाचणं होतं. पण तुम्ही जेव्हा लक्ष देऊन अगदी काळजीपूर्वक वाचन कराल तेव्हा त्या पुस्तकाच्या तुम्ही अक्षरशः पोटात शिराल आणि त्या लेखकाला काय म्हणायचं आहे काय सांगायचं आहे हे तुम्हाला त्याचं आकलन होईल. म्हणून लक्षपूर्वक वाचन करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आजकाल काय झालंय की लोक तक्रार करतात की हल्ली कोणी वाचत नाही, तसं नाहीये. लोक वाचन करतात परंतु ते वाचन ते कोणत्या हेतूनं कशा पद्धतीनं करतात याला फार महत्व आहे. जेव्हा आपण अध्ययनाच्या दृष्टिकोनातून वाचन करतो तेव्हा ते वाचन हे लक्ष देऊनच लक्षपूर्वकच झालं पाहिजे. अन्यथा तुम्ही 2 तासामध्ये पुस्तक वाचून संपवलं आणि नंतर स्वतःलाच विचारलं की मी या पुस्तकातून काय शिकलो तर तुम्हाला काही मिळणार नाही. पण जर लक्ष देऊन वाचन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे पुस्तक तर मी अमुक एक साली किंवा काही महिन्यापूर्वी वाचलं होतं पण अजून मला स्मरणामध्ये आहेत त्यांनी काय दिलेलं आहे ते. याचं कारण असं की जेव्हा आपण लक्षपूर्वक वाचतो तेव्हा ते आपल्या स्मरणामध्ये चांगल्या पद्धतीने कायमस्वरूपी राहत आणि म्हणून श्रवण कौशल्याबरोबर आपलं वाचन कौशल्यही विकसित करणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा विद्यार्थी काय करतात की वाचन करणं म्हणजे रिलॅक्स होऊन माणूस वाचतो, झोक्यावर बसलाय किंवा सोफ्यावर लोळत पडलाय आणि मग हातात पुस्तके. तर वाचन करताना आपल्याला अशी योग्य जागा योग्य बसण्याची व्यवस्था असणं पण आवश्यक आहे. तिथे तुम्हाला डिस्टर्बन्स नको,
बर,
टीव्हीचा आवाज येतोय कुठे भांड्यांचा आवाज येतोय आणि एकूणच वातावरण हे वाचनाला पोषक नाहीये तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी वाचन करू नये. अलग अलग सर आणि शक्यतो शांत शांत ठिकाणी जर वाचन केलं तर ते वाचन जास्त फलद्रूप होतं. अनेक वेळा विद्यार्थी त्या ठिकाणी आम्हाला सांगतात दूरशिक्षणातले की घर लहान आहे किंवा मुलं त्या ठिकाणी अभ्यासाला बसलं की त्रास देतात आमचे साहित्य ओढून घेतात. तर याच्यावर उपाय म्हणजे तुम्ही अगदी एकांतात जाऊन बसा जंगलात जाऊन बसा वाचनाला असं नाही. त्यातल्या त्यात शांतपणे आपल्याला ज्या ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन होईल ती जागा त्या ठिकाणी निवडा. म्हणजे वाचन करायला तुम्हाला अगदी खूप मोठी जंगल जंगलात जशी शांतता असते तशी पाहिजे असं नाही. योग्य जागेची निवड करा, योग्य पद्धतीनं तुम्ही बसा, झोपून कधीही वाचू नका. यू कॅनॉट एन्जॉय.
म्हणणार होते की वाचण्यासाठी पद्धत कशी हवी, खुर्चीवर बसून की झोपून? बऱ्याच जणांना झोपून वाचायचं.
हो, बऱ्याच जणांना सवय असते की म्हणजे ते असं म्हणतात की यू कॅनॉट रिलॅक्स अँड रीड ऍट वन अँड सेम टाइम. एक तर तुम्ही रिलॅक्स व्हा किंवा वाचन करा. वाचन करायचं असेल तर तुम्ही खुर्चीवर बसा. खुर्ची घरामध्ये नसेल तर तुम्ही अगदी मांडी घालून फरशीवर बसलात तरी चालेल. चांगल्या पद्धतीनं वाचन होतं. तुमची बॉडी एका अटेन्शन पोश्चर तुमचं पाहिजे. जर तुम्ही रिलॅक्सून बसलात तर साहजिकच एक अर्धा एक तासाने तुम्हाला निश्चित झोप यायला लागेल आणि मग त्या वाचनाचा तो टेम्पो निघून जाईल. म्हणून वाचन करताना नेहमी विद्यार्थ्यांनी शांतपणे जिथे आपल्याला शांतता आहे आणि ताट बसावं, पुस्तक आणि तुमचे डोळे याच्यामध्ये योग्य अंतर ठेवावं, जेणेकरून डोळ्यावर ताण येणार नाही आणि तुमचं वाचन एक आनंददायी होईल. तुम्हाला कोणी कंपल्शन केलंय म्हणून तुम्ही वाचताय ही भावना मनातनं काढून टाका. मी का वाचतोय? कारण मला यातनं काही मिळवायचं आहे, मला ज्ञान घ्यायचं आहे, म्हणून मी वाचतोय. ही भावना जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा एक क्षण असेल की आजूबाजूला किती डिस्टर्बन्स असो तुम्हाला तो जाणवणार देखील नाही. आणि म्हणून वाचनाकरता आपली एक सकारात्मक मनोवृत्ती तयार करणं हे देखील फार आवश्यक आहे. आपण हल्ली पाहतो की आई वडील म्हणतात म्हणून मुलं हट्टाने अभ्यासाला बसतात आणि आईची इच्छा आहे म्हणून त्यातनं अध्ययन होत नाही चांगल्या प्रकारे. त्याला वाटलं पाहिजे यू शुड फील दॅट येस आय शुड स्टडी नाऊ. तर अशा प्रकारचं एक वातावरण आपल्या मनामध्ये आणि आजूबाजूला निर्माण करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे.
सर आता आपण म्हणलं की त्याला वाटलं पाहिजे, पण त्याला कधी वाटणार, त्याच्यासाठी काय करायचं?
काय आहे की त्याला कधी वाटणार हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन इतके आहेत आज की रेडिओ आहे, टीव्ही आहे, अनेक चॅनल्स त्या ठिकाणी आलेले, त्याच्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाकडे फारसा ते ओढा त्यांचा नसतो. मग त्याच्यावर आपल्याला काही प्रयोग करता येतात. उदाहरणार्थ आज आपण टीव्ही 2 तास बंद ठेवायचा किंवा हे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी 8:30 ते 10:30 टीव्ही बंद राहील किंवा तुला हे कार्यक्रम पाहिजे त्याची वेळ अमुक अमुक आहे त्या व्यतिरिक्त टीव्ही बंद राहील. असं आपण करू शकतो की जेणेकरून विद्यार्थ्याला अभ्यासाचं महत्व त्या ठिकाणी पटेल आणि आपला वेळ आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासाकरता कसा दिला पाहिजे हे पण त्या ठिकाणी समजेल. आणि हा प्रश्न तुमचा खूप महत्वाचा आहे. अलीकडे या सोशल नेटवर्किंगच्या मुळे अनेक विद्यार्थी 18-18 तास कॉम्प्युटरला चिटकलेले असतात आणि यांना तिथून कसं सोडवावं ही पालकांपुढे त्या ठिकाणी मोठी समस्या आहे. अनेक सायकोलॉजिस्ट याच्यावर अभ्यास करून त्यांना कसं बाहेर काढायचं याच्यावरही विचार चालू आहे आणि मानसशास्त्रज्ञ याच्यावर काउन्सिलिंग देत आहे. तर मुद्दा असा आहे की आपल्याला जो आनंद आहे तो आनंद टीव्हीमध्ये आहे काही प्रमाणात, नाही असं नाही, मी काही टीव्हीला दोष देत नाही. परंतु अध्ययनामधून जो आनंद आहे तो टीव्हीमध्ये नाहीये. जर तुम्ही मला सांगितलं की अशा प्रकारचं आपल्याला एखादा कागदाची होडी बनवायची आहे किंवा बंगला बनवायचा आहे तर जी इन्व्हॉल्वमेंट माझी आहे ते बनवताना माझं मन, माझी बुद्धी, माझे हात हे सगळं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील आणि मग मी ती वस्तू बनवेल आणि जेव्हा कोणी म्हणेल की किती छान वस्तू बनवली तो जो आनंद आहे तो मला होडी बनवण्याचा टीव्हीवर कार्यक्रम पाहून येणार नाही. अनलेस आय गेट इन्व्हॉल्व्ह इन टू इट. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण हे पटवून द्यावं की हे तू करू शकतोस, चला आपण करूया, तो टीव्ही बंद कर, आपण हे शिकूया, असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा विद्यार्थ्यांना खरोखर त्याच्यामध्ये एक आनंद त्या ठिकाणी येईल आणि स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन त्या ठिकाणी काही करायची शिकण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होईल. म्हणजे गांधीजींनी तर असं म्हटलं होतं की आपल्याकडे बुद्धीचा विकास हा हातातून व्हायला पाहिजे.
बर,
म्हणजे आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की नुसता बुद्धीचा विकास होणं ही अपुरी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण बॉडी त्या लर्निंग मध्ये इन्व्हॉल्व्ह कराल, अध्ययनात तुम्ही इन्व्हॉल्व्ह कराल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं अध्ययन होईल. आणि म्हणून गांधीजींनी शिक्षणामध्ये हस्तकला व कुटीरोद्योग यांना जे महत्व दिलं होतं ते याच्याकरता दिलं होतं. नुसता मनाचा विकास म्हणजे बौद्धिक विकास नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ज्या क्षणी तुम्हाला शारीरिक श्रमाबद्दल घृणा निर्माण होईल, चीड निर्माण होईल आणि आपला बुद्धीचा विकास झाला असल्यामुळे आपण एका बौद्धिक गटामध्ये मोडतो असं ज्या वेळेला तुम्हाला वाटेल, त्या क्षणी तुमचं एज्युकेशन फेल होईल, तुमचं शिक्षण फेल होईल असं गांधीजींनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे नुसता बुद्धीचा विकास म्हणजे शिक्षण नाही, बुद्धीच्या विकासाबरोबर शारीरिक श्रमाकडे देखील तुमचा तेवढाच ओढा असला पाहिजे. आणि म्हणून आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स त्या ठिकाणी करायला लावतात, काही ऍक्टिव्हिटीज करायला लावतात की ज्याच्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट हे अध्ययनामध्ये वाढत जाईल. वाचनाबद्दल आपण बोललो, आता काय होतं की वाचून झाल्यानंतर ते स्मरणात कसं ठेवायचं. अनेक जणांचा गैरसमज आहे की मी जर आता 80 पानं वाचली आहेत, 50 पानं वाचली आहेत, तर ती संपूर्ण पानं माझ्या लक्षात राहिली पाहिजे तरच माझं अध्ययन चांगलं झालं. हे अत्यंत चुकीची समजूत आहे. कोणाच्याही लक्षात एवढं राहू शकत नाही. स्मरणात ठेवण्याकरता काही टॅक्टिक्स तुम्हाला त्या ठिकाणी वापरायला लागतात. आणि म्हणून आपण जे वाचलेलं आहे त्यातला महत्वाचा भाग कोणता हे तुम्ही अंडरलाईन करा.
बर,
आणि तेवढ्या गोष्टी एकदा तुम्ही आयडेंटिफाय केल्या की त्या परत वाचल्या की तुमच्या लक्षात राहतं. अनेक वेळा आपण काय करतो की अन्य मजकूर जो आहे तोच लक्षात ठेवतो आणि जो महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे मग आपलं वाचनाच्या प्रक्रियेमध्ये दुर्लक्ष होतं. याच्याकरता काय करायचं की प्रत्येक घटकामध्ये किंवा त्या धड्यामध्ये जो काही महत्वाचा भाग आहे तो आपण अंडरलाईन करायचा. आपल्या मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये असा महत्वाचा भाग आपण बोल्ड टाईपमध्ये दिलेला असतो किंवा इटॅलिकमध्ये दिलेला असतो. ते देण्याचा उद्देश काहीतरी नक्षीकाम करायचा हा नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की हे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणून तो तशा पद्धतीनं मजकूर दिलेला आहे. तर स्मरणात ठेवताना आपण वाचलेल्या धड्यामधला महत्वाचा भाग कोणता हे विद्यार्थ्यांनी ओळखायचं, आयडेंटिफाय करायचं, त्याच्याखाली अंडरलाईन करायची किंवा तो वेगळ्या कागदावर लिहून ठेवायचा आणि त्याचं वाचन केलं की त्या धड्याचं संपूर्ण जे सार आहे महत्वाचं ते तुमच्या लक्षात राहतं. स्मरणात कसं ठेवायचं हे सांगितल्यानंतर आपण जे वाचलेलं आहे, जे आपल्याला आठवतं ते आपण लिहून दाखवायचं आहे. म्हणजे अनेक वेळा असं होतं की वाचून झालं पण जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा विद्यार्थी ब्लँक होऊन जातात. काय लिहायचं आता, म्हणजे ओळख असते त्या प्रश्नामध्ये काय आहे हे सगळं माहीत असतं, उत्तरही माहीत असतं, पण सुरुवात कशी करायची हे त्यांना त्या ठिकाणी अडचणीचं वाटतं. आणि मग तिथे त्यांचा वेळ जातो की मी आता सुरुवात कशी करू, मला उत्तर तर माहितीये पण पहिली वेळ काय लिहू असा त्या ठिकाणी. आता आपल्यालाही सांगितलं की अमुक एका विषयावर निबंध लिहा तर आपल्याला एक क्षणभर सुरुवात कशी
बरोबर
हे आपल्यालाही त्या ठिकाणी जाणवतच. तर याच्याकरता लेखन कौशल्य जी आहेत ती आपल्याला रोज डेव्हलप करणं आवश्यक आहे. मी आज जे वाचलेलं आहे त्याचा एक मला एक 10 ओळीमध्ये 5 ओळीमध्ये मला सारांश लिहायचा आहे. असं जर विद्यार्थ्यांनी वाचलेल्या भागाचा रोज एक 5 ओळी जरी सारांश लिहिला तरी त्यांची ही अडचण एका क्षणात सुटेल.
बर,
तो प्रश्न वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरुवात कशी करायची, प्रास्ताविक काय करायचं, मधला भाग काय ठेवायचा त्याचा आशय काय घ्यायचा आणि समारोप कसा करायचा, शेवट कसा करायचा हे विद्यार्थ्यांना सरावानी अगदी आरामशीर शिकता येत. त्याच्याकरता काही फार करावं लागत नाही. एकदा तुम्ही म्हणजे मी जसं सांगितलं श्रवण वाचन स्मरण आणि लेखन, लेखन कौशल्य हे तुम्ही काय केलं, काय वाचलं, किती लक्षात ठेवलं, काय ऐकलं याचं फायनल आउटपुट आहे. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला जे समजलं ते चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाही, मांडत नाही, तोपर्यंत तुम्ही काय अध्ययन केलं हे लोकांना कळणार नाही.
बरोबर,
तुमच्या परीक्षकांना कळणार नाही. आणि मग असं होतं की नाही, मी अभ्यास तर खूप केला होता पण मला लिहिता आलं नाही. अनेक वेळा असं पालकांच्या तक्रारी येतात की हा अभ्यास खूप करतो पण याला लिहिता येत नाही, याला दिलेल्या 75 शब्दामध्ये उत्तर लिहिता येत नाही, किंवा जे लिहायचं होतं ते राहून जातं. अशा तक्रारी काय येतात, कारण आपण लेखन कौशल्य विकसित करत नाही. जर तुम्ही रोज 10 मिनिटं वाचन केलेल्या भागावरचा एक सारांश लिहून काढला तर तुमचं लेखन कौशल्य इतक्या चांगल्या पद्धतीनं विकसित होतं की परीक्षेला दिलेले 3 तास देखील तुम्हाला जास्त वाटतात. म्हणजे वेळ कमी पडला अशी जी विद्यार्थ्यांची तक्रार असते ती तक्रार त्या ठिकाणी दूर होते.
बरोबर.
आता अभ्यासाच्या सवयी याच्यावर देखील एक फार मोठी विचार विनिमय होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. की अभ्यास त्या ठिकाणी कसा करावा, किती करावा, केव्हा करावा, याच्याबद्दल देखील विद्यार्थ्यांना माहिती देणं आणि त्याची चर्चा होणं फार आवश्यक आहे. आज आपण पाहतो की विद्यार्थी पाट उठून तासन तास अभ्यास करत असतात आणि मग ऐन परीक्षेच्या वेळेला तब्येत बिघडते.
बरोबर.
किंवा त्यांना ऐन परीक्षेच्या दिवशी काहीतरी बिघडतं आणि लिहिता येत नाही. ते म्हणतात की आम्ही तर 8-8 तास अभ्यास केलेला होता पण आठवत नाही. असं का होतं? तर आपल्याकडे काय आहे की परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाला लागतो.
बरोबर.
म्हणजे एक विनोद असा आहे की अमेरिकन, चिनी माणूस आणि एक भारतीय, त्यांना सांगितलं की तुम्हाला असा एक आशय दिलेला आहे तो अभ्यासायचा आहे, तुम्हाला किती वेळ तुम्ही घ्याल? तर अमेरिकन म्हणाला मला 1 महिना लागेल, चिनी माणूस म्हणाला मला 15 दिवस लागतील, 20 दिवस लागतील, भारतीय माणूस म्हणाला की वेन इज द एक्झामिनेशन, परीक्षा कधी आहे?
बर,
परीक्षा कधी आहे मला सांगा, मी तुम्हाला वेळ सांगतो.
बरोबर.
म्हणजे आपल्याकडे काय आहे की परीक्षेच्या वेळेला अभ्यास करणं असं एक समीकरण का मला माहीत नाही का तयार झालं, आणि त्याच्यामुळे अभ्यासाकडे पाहण्याची एक दृष्टी जी आहे ती परीक्षेपुरतीच विकसित झालेली आहे, ते दूर होण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता मी जी कौशल्य सांगितली ती जर आपण दैनंदिन याच्यामध्ये विकसित केली तर परीक्षेच्या बऱ्याचशा आधी तुमचा अभ्यास हा पूर्ण झालेला आहे असं तुम्हाला आढळून येईल.
बरोबर.
म्हणून अनेक जणांच्या अभ्यास सवयी या फार वेगवेगळ्या असतात आणि त्या सवयींना वळण देता येतं आपल्याला. आपली अभ्यास सवय कशी असावी याचं वळण, जसं आई मुलांना वळण लावते तसं वळण आपल्याला स्वतःला लावता येतं. आता त्याच्यामध्ये काही नियम आहेत अभ्यास सवयी चांगल्या डेव्हलप करण्याकरता, चांगल्या विकसित करण्याकरता. पहिलं म्हणजे दररोज तुम्ही थोडा थोडा अभ्यास करा. असं नाही की रोज 4 तासच वाचन केलं पाहिजे. कधीतरी तुम्हाला काम असतं किंवा काही अडचणी येतात, अशा वेळेला 4 तास झालं नाही म्हणून निराश न होता रोज एक तास 1.5 तास असं तुम्ही ठरवून घ्या की मी एवढं माझं किती दिवस व्यस्त असो एवढं मी वाचन करणारच.
बर.
म्हणजे ती शिस्त आपल्या वाचनाला लागते, आपल्या अभ्यासाला लागते. पहिलं तत्व म्हणजे दररोज थोडा थोडा तुम्ही अभ्यास करा. दुसरं म्हणजे आपल्या अभ्यासाची वेळ आणि ठिकाण निश्चित करा.
बर.
काय होतं की अनेक वेळा असं होतं की घरी काही कार्यक्रम असतो किंवा काही अडचणी येतात आणि असं वाटतं की आता कुठे मी अभ्यासाला बसू, तर अशा वेळेला आपल्या अभ्यासाची वेळ आणि ठिकाण हे जर विद्यार्थ्यांनी एक फिक्स करून ठेवलं तर त्या ठिकाणी तुमचं अध्ययन हे चांगल्या प्रकारे होतं, कारण त्या वातावरणाशी तुम्ही एकरूप होता आणि वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर तुम्हाला तिथे अध्ययनाला यू गेट कम्फर्टेबल विथ युअर सेल्फ.
बरोबर.
की नाही आता हा आता माझी जागा जमली बा, आता मी इथून अध्ययनाला सुरुवात करतो. तर आपली अध्ययनाची वेळ आणि ठिकाण हे त्या ठिकाणी निश्चित करावं, त्यावेळी त्या ठिकाणीच आपण आपलं जे वाचन आहे ते करावं. तिसरं म्हणजे अभ्यासाचं नियोजन करणं हे फार आवश्यक.
बर.
मी आज नेमकं काय वाचणार आहे, मलाच काय वाचायचं आहे, असं नाही की कोणता तरी भाग काढून त्या ठिकाणी वाचायचा आणि मग आपलं वाचन झालं असं म्हणायचं, असं नाही. आपण काल काय वाचलं त्याच्या पुढे आपल्याला काय वाचायचं आहे, कसला अभ्यास करायचा आहे, हे विद्यार्थ्यांनी ठरवणं फार आवश्यक आहे.
बरोबर.
जर ते ठरवलं नाही तर मग कोणता तरी विषय विद्यार्थी त्या ठिकाणी वाचायला घेतात आणि त्यांना वाटतं की आपलं अभ्यास झाला. तर नियोजनपूर्ण ही प्रक्रिया झाली पाहिजे आणि त्याचे तुकडे करा तुम्ही. असं नाही की सर्व आशय एका एकदमच वाचून त्या ठिकाणी मोकळे व्हा. त्याचे तुकडे करा. जो तुकडा तुम्ही आज वाचला त्याचं तुम्हाला काय समजलं याचं जसं मी मग सांगितलं की स्मरण करा, त्या ठिकाणी लेखन करा आणि या टप्प्याटप्प्याने पुढे तुम्ही गेलात की मग तुमच्या लक्षात येईल की अभ्यासाचं नियोजन केल्यामुळे जो पहिला अशक्य वाटत होता तो अभ्यास खूप सोपा वाटायला लागतो. प्लॅनिंग आज कोणत्याही क्षेत्रामध्ये प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. पुढचा त्या ठिकाणी नियम आहे की तुम्ही जे वाचाल ते अगदी लक्षपूर्वक वाचा. फुल कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी तुम्ही वाचनाला देणं आवश्यक आहे. त्यावेळेला अन्य विचार मनामध्ये येतं कामा नये. जर तुम्हाला असं वाटलं की आज मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये, तुम्ही पुस्तक बंद करा, 10 मिनिटं स्थिर बसा.
बरोबर.
आज मन कसं एकाग्र करावं याचे मॅनेजमेंटमध्ये, त्याच्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. हे ट्रेनिंग का देतात? कारण जर तुमचं मन एकाग्र नसेल तर तुमचं आउटपुट कमी होतं, तुमच्या कामावर त्याचा परिणाम होतो, कंपनीचं नुकसान होतं. आणि म्हणून मनाची एकाग्रता राखणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि म्हणून अनेक वेळा आपलंही मन सैरभैर होऊन जातं, आपण काय वाचतोय लक्षात येत नाही, पण ते पुस्तक डोळ्यापुढे असतं. त्याला वाचन म्हणायचं, अशा वेळेला पुस्तक बंद करून ठेवायचं आणि मन शांत करायचं आणि मग त्या वाचनाला सुरुवात करायची. म्हणजे मनामध्ये वाचनाव्यतिरिक्त अन्य विचार त्या ठिकाणी येऊ देता कामा नये. आता आपलं मुक्त विद्यापीठाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपण, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे रेग्युलर टीचिंग नसतं, त्यामुळे आपलं पुस्तक म्हणजे जणू शिक्षकच आहे अशा पद्धतीनं त्याचं लेखन केलेलं आहे. म्हणजे आपल्या घटकामध्ये तुम्हाला पुस्तक उघडल्यानंतर जाणवेल की उद्दिष्ट दिलेली आहेत की मी हे का वाचावं. उद्या तुम्ही मला एखादं पुस्तक दिलं की सर हे पुस्तक वाचा, तर मी म्हणेल हे मी का वाचू, याच्यापासून मला काय मिळणार आहे. हे जसं मी तुम्हाला विचारेल तोच हक्क आपल्या विद्यार्थ्यांना देखील आहे. आणि म्हणून आमच्या पुस्तकामध्ये प्रास्ताविक असतं, उद्दिष्टे असतात आणि आशय हा तुकड्या तुकड्यामध्ये दिलेला असतो. त्याच्याखाली स्वयं अध्ययनाचे प्रश्न असतात. हे आम्ही का देतो? कारण विद्यार्थ्यांना आपण हे का वाचावं, कारण विद्यार्थी आपलं काम धंदा सांभाळून शिक्षण घेत असतात आणि त्यांना जर असं वाटलं की या पुस्तकामधनं हे पुस्तक वाचून उगीच माझा वेळ गेलेला आहे तर त्या अध्ययनाला काही अर्थ नाही. आणि म्हणून आपण हे मी का वाचावं आणि हे वाचल्यानंतर मला काय करता येईल हे पण आपण दिलेलं आहे. आणि त्यातून आपण या अध्ययनानंतर तुम्हाला काय मिळणार आहे हे आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो. आणि म्हणून विद्यार्थी जेव्हा पुस्तकात जेव्हा हातात घेतात तेव्हा त्यांनी उद्दिष्ट प्रास्ताविक इथून सुरुवात करणं फार आवश्यक आहे. एक हा संशोधनाचा विषय की आपले दूरशिक्षणाचे विद्यार्थी स्वयं अध्ययन पुस्तकांचा अगदी 100% लाभ घेतात का, किंवा ज्या पद्धतीने ते डेव्हलप केलेले आहेत, विकसित केलेले आहेत, लिहिलेले आहेत, त्या पद्धतीतून ते वाचन करतात का. तर मला असं वाटतं की उद्दिष्टांपासून जर विद्यार्थ्यांनी सुरुवात केली तर आपण नेमकं काय शिकणार होतो याचं त्यांना त्या ठिकाणी ज्ञान होईल. आणि म्हणून उद्दिष्टे, प्रास्ताविक, स्वयं अध्ययनाचे प्रश्न हे विद्यार्थी इथून त्यांनी जर या पद्धतीने वाचन केलं तर ते वाचन व्यवस्थितरित्या त्यांच्या लक्षात राहील. पुढचा एक त्या ठिकाणी मुद्दा आहे की जो भाग आपल्याला समजलेला नाहीये तो आपल्या काउन्सिलरशी म्हणा किंवा आपल्या शिक्षकांशी म्हणा त्याची चर्चा करणं हे आवश्यक आहे की मला हा भाग समजला नाही. आणि जरुरी नाही की तुम्ही वाचलेलं सगळंच तुम्हाला समजेल असं. जर कोणाला असं वाटत असेल की मी वाचलेलं माझ्या अगदी सगळं लक्षात येतं तर तो फार मोठा गैरसमज आहे. प्रत्येक वाचलेली गोष्ट आपल्या लक्षात येतेच असं नाही. त्याच्याकरता आपल्याला शिक्षकांशी चर्चा करणं आवश्यक आहे. आपले जे सहकारी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे आणि त्यातून एक संवाद साधण्याची कला आपल्यामध्ये विकसित होईल. आणि दुसरा त्याचा फायदा असा आहे की मला समजलं नाही हे कबूल करण्याची देखील वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये येईल. अनेक वेळा लोकांमध्ये आपण पाहतो की मला खूप काही कळतं, मला कोणी सांगायची गरज नाही, अशी वृत्ती का निर्माण होते? कारण ते संवाद साधत नाहीत.
बरोबर.
आणि आपल्या हे लक्षात आलं नाही हे कबूल करण्यात ते कमीपणा मानतात. म्हणून आपल्याला जे वाचन केलंय ते ओके ना, आपल्याला नाही समजलं, आपण शिक्षकांना विचारलं, त्याच्यात कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. किंवा आपल्याला मित्राचे अरे हे काही मला समजलं नाही बा, तू जरा समजून सांग, त्यातून आपली चर्चा होईल, त्यातून आपले डाऊट्स क्लिअर होतील. तर आपण जे वाचन केलेलं आहे ते वाचन जे समजलं नाही त्या भागाची जे चर्चा करणं, मग आपला सहकारी असेल, मित्र असेल, शिक्षक असतील, काउन्सिलर असेल, त्यांच्याशी करणं फार आवश्यक आहे. पुढचा एक त्या ठिकाणी मुद्दा असा आहे की आपण जे वाचलेलं आहे ते आपण जर आठवायचा प्रयत्न केला तर त्यातूनही फार चांगल्या पद्धतीनं आपलं स्मरणात चांगल्या पद्धतीनं ठेवू शकतो. आणि स्टेप बाय स्टेप जर आठवलं तर ऐन परीक्षेच्या वेळेला देखील आपल्याला ते मुद्दे पटापट आठवू लागतात. म्हणजे जे वाचलेलं आहे त्यातले प्रमुख मुद्दे कोणते हे जर आपण आयडेंटिफाय करून ते डार्क करून घेतले तर ते पटापट मुद्दे जसं पडद्यावर चित्र येतं तसे आपल्या मनात याच्यावर उमटतात आणि आपल्याला ते लक्षात ठेवणं आणि जेव्हा गरज आहे त्यांची ते आठवणं हे फार चांगल्या पद्धतीनं शक्य होतं. म्हणून जे महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे आठवण्याचा प्रयत्न करणं हे फार आवश्यक आहे. पुढचं म्हणजे आपण अनेक वेळा पाहतो की हा काय पुढचं पाठ मागून सपाट असं या अनेक आयांच्या तोंडी मी डायलॉग ऐकलेले आहेत. आणि म्हणून अगोदरचा अभ्यास आपण काय केलं त्याची उजळणी करणं पण आवश्यक आहे, रिव्हिजन करणं आवश्यक आहे. नाही तर मग काय कालांतराने ते आपण आपल्या स्मरणातून निघून जातात आणि मग जेव्हा आपण परत ते वाचायला घेतो तेव्हा असं वाटतं की अरे पण हे वाचलं होतं पण आपण विसरलो, मग आपला कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून आपण जो अभ्यास केलेला आहे त्याची उजळणी करणं हे देखील त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. अलीकडे काय झालेलं आहे की माहिती साधनाच्यामुळे अनेक रेफरन्सेस पण आपल्याला उपलब्ध आहेत. त्या रेफरन्सेसचा आपण वापर करणं किंवा संदर्भ पुस्तकांचा वापर करणं हे देखील त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आपल्या अभ्यासाशी निगडीत एखादा वर्तमानपत्रामध्ये लेख आला, उदाहरणार्थ आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत आहोत आणि पेपरमध्ये काही आजचीच बातमी आहे की डिझेलची किंमत वाढली, गॅसवरची सबसिडी कमी केली, आता कालपासून भाववाढ हीच त्या ठिकाणी हायलाईट केली जाते आहे आणि मध्यम वर्गाला त्याचा त्रास होईल. हे जरी खरे असलं तरी याच्या मागचं काही अर्थशास्त्र आहे का हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ एकांगी त्या ठिकाणी आपलं मत बनवू नये. जर सबसिडीवरचा खर्च सरकारलाही डोईजड होत असेल तर सबसिडी कमी करणं हे साहजिकच आहे. याच्याकरता काही सामान्य माणसाचं जीवन त्या ठिकाणी कष्टमय करणं हे सरकारचं उद्देश नाहीये. पण हे कोण सांगणार विद्यार्थ्यांना? आजकाल केवळ एकच बाजू त्या ठिकाणी मांडली जाते, लावून धरली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे धोरण चुकीचं आहे. परंतु जर आपण आपल्या अर्थशास्त्रामध्ये सबसिडी अनुदान याच्यावर जो कंटेंट आहे तो कंटेंट आणि ही घडलेली गोष्ट याचं जर आपण रिलेशन लावून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याला काही अर्थशास्त्र या ठिकाणी सरकारने लावलेलं आहे आणि त्यामुळे या अर्थशास्त्र आपण जे शिकलो त्याची आणि याची काय घटनाक्रम आहे, काय कारण मीमांसा करता येईल याचा विद्यार्थ्यांनी विचार करणं हे पण खूप आवश्यक आहे. नाही तर अनेक वेळा काय होतं की विद्यार्थ्यांना थेरीचं तोंडपाठ असते, सिद्धांत माहीत असतात, पण जेव्हा ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभवास येतात तेव्हा त्यातलं रिलेशन ते लावून दाखवत नाहीत. अगदी म्हणजे मोठ्या रिसर्च डिग्रीच्या वेळेला देखील आम्हाला असं जाणवतं की विद्यार्थ्यांना या थेरीज त्या ठिकाणी इथे स्पष्ट रिलेशन दिसत आहे पण विद्यार्थी ते लावू शकत नाही. याचं कारण असं की आपण शिकत असलेला आशय त्याचा व्यावहारिक वापर आणि उपयोग याचा विद्यार्थी विचार करत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडून येतात. तर आपला जो संदर्भ आहे तो संदर्भ तुम्हाला एखाद्या बातमीमध्येही असेल, असं नाही की मोठे ग्रंथ घेऊन बसलं पाहिजे. एखाद्या बातमीत तुम्हाला त्या ठिकाणी तो संदर्भ वाटेल की अरे हे आपण शिकलेलं आहे, इथे ही समस्या आहे. एखादी सामाजिक समस्या असेल, अंधश्रद्धेबद्दलची असेल, किंवा मी आज टीव्हीवर पाहिलो ऑनर किलिंगची समस्या आहे, प्रेमविवाहाला विरोध म्हणून वडिलांनीच आपल्या मुलीला मारून टाकणं हे जे आहे याचा संदर्भ तुम्हाला रोजच्या जीवनात आपण शिकलेला आशय आणि व्यवहार याचा संबंध हा लावता आला पाहिजे. आणि अनेक वेळा असं होतं की मी जे वाचलं तेवढं पुरेसं आहे किंवा मला जी पुस्तकं दिली तेवढी पुरेशी आहेत असंही विद्यार्थ्यांना वाटत असतं. त्याच्या पलीकडे काम काही जाऊन वाचावं असं विद्यार्थ्यांना वाटत नाही. खरं तर चुकीचं आहे. त्याच्या आम्ही आमच्या पुस्तकांमध्ये अधिक वाचनासाठी पुस्तकं हा एक स्वतंत्र कॉलम दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या विषयाशी निगडीत तुम्हाला जास्त माहिती ज्ञान देणारी पुस्तकं ही त्यांची नावं दिलेली असतात. जर ती विद्यार्थ्यांनी पाहिली तर त्यांच्या असं लक्षात येईल की त्या विषयाशी संबंधित जे अधिक वाचन आहे जे अधिक ज्ञान आहे ते त्यांना त्या ठिकाणी मिळवता येईल आणि ते मिळवलं म्हणजे त्यांचं अध्ययन अधिक समृद्ध त्या ठिकाणी होईल. आणि जसं मी मगा म्हटलं की आपण जे शिकलो त्याचा आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वापर करणं आणि त्याचं विश्लेषण करणं हे तेवढंच आवश्यक आहे. तुमचं अध्ययन तेव्हाच पूर्ण होईल ज्या वेळेला तुम्ही एखाद्या घटनेचा त्या ठिकाणी बोध तुम्हाला येईल, त्याची कारणमीमांसा तुम्ही करू शकाल, त्याची चिकित्सा करू शकाल आणि त्यातून ऍक्सेप्टेबल असे काही सोल्युशन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकाल, तेव्हाच तुमचं अध्ययन हे त्या ठिकाणी पूर्ण होतं. आणि म्हणून अनेक वेळा आपण असं म्हणतो की हा काय नुसता पुस्तक पंडित आहे का, कारण ही डझंट हॅव एनी प्रॅक्टिकल सोल्युशन, ही कॅनॉट गिव्ह. त्याचं वाचन भरपूर आहे पण काही अडचण आली की तो गडबडून जातो, असं का होतं? तर आपण केलेला अभ्यास, आपण प्राप्त केलेलं ज्ञान आणि व्यवहार याची सांगड घालण्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी कमी पडतात, व्यक्ती कमी पडते आणि मग त्यातून असा संघर्ष हा त्या ठिकाणी निर्माण होतो. आता अध्ययन हे अनेक प्रकाराने त्या ठिकाणी होऊ शकतं. जसं प्रशिक्षण आहे, प्रशिक्षणामधून आपला त्या ठिकाणी चांगलं अध्ययन होतं आणि ट्रेनिंगमध्ये ज्या प्रकारचं ट्रेनिंग आपण प्राप्त करता त्याच्यामध्ये तुम्हाला रोज फेस टू फेस आपल्या शिक्षकांशी संवाद साधता येतो, त्यांच्याकडनं माहिती प्राप्त करता येतं, ज्ञान मिळवता येतं आणि काही ऍक्टिव्हिटीज ज्या असतील तर त्याही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येतात. म्हणजे काही प्रॅक्टिकल्स असतील ती तुम्हाला करता येतात आणि तुम्ही मिळवलेलं ज्ञान हे प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला लावून दाखवता येतं, तपासता येतं. दुसरं आहे अध्ययनाचा मार्ग, तो म्हणजे अनुभव. आपल्याला काय अनुभव आलेला आहे, आपण रोजच्या जीवनात अनेक अनुभव घेत असतो पण ते अनुभव घेऊन नुसते सोडून द्यायचे नसतात. त्याच्या उद्याचं जीवन जगण्याकरता, पुढल्या क्षणाला त्या ठिकाणी सामोरं जाण्याकरता मागच्या अनुभवाचा उपयोग हा नेहमीच होत असतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की नाही, ही व्यक्ती अनुभवी आहे. म्हणजे का अनुभवी आहे? म्हणजे ज्या समस्या दैनंदिन याच्यामध्ये निर्माण होतात त्या समस्या अनुभवाच्या आधारे ती व्यक्ती यशस्वीपणे हाताळू शकते, सोडवू शकते. त्यामुळे आपला अनुभव हा खरं म्हणजे आपला अध्ययनाचा एक मार्गच आहे पण आपण तो अंडर एस्टिमेट करतो, आपण त्याला फारसं महत्व देत नाही. परंतु अनुभव हा देखील अध्ययनाचा एक फार मोठा मार्ग आहे, त्यातून खूप मोठं आपल्याला शिकायला मिळतं. पुढचं आहे निरीक्षण. आपण निरीक्षणातून देखील अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकू शकतो. मग एखाद्या समाज जीवनाचं निरीक्षण असेल, निसर्गाचं निरीक्षण असेल, ग्रह ताऱ्यांचं असेल, अनेक बाबतीमध्ये आपण निरीक्षण करून आपलं अध्ययन हे त्या ठिकाणी समृद्ध करू शकतो. आणि अनुकरण करणं, एखाद्या व्यक्तीने केलेली कृती तशीच्या तशी करून दाखवणं, यातून देखील चांगल्या पद्धतीनं हे अध्ययन आपलं होतं. आता अध्ययनाकरता जसं मी आपण कौशल्य पाहिले, अभ्यासाच्या सवय पाहिल्या, मार्ग पाहिले, पण अनेक वेळा असं लोक म्हणतात की नेमकं आता काय करावं, म्हणजे खूप शिकायची इच्छा आहे, खूप करायची इच्छा आहे, वाचायची इच्छा आहे, लिहायची इच्छा आहे, परंतु होत नाही किंवा मला काही अडचणी येतात. मग त्याच्याकरता जे अध्ययनाचे जे मूलभूत घटक आहेत ते घटक आपण थोडेसे जर त्याची चर्चा केली तर फार चांगला त्या ठिकाणी उपयोग होईल. पहिला म्हणजे काय आहे की अवधान तुमचं जे लक्ष केंद्रित करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आपण जे काही वाचन करू, जे काही आपल्याला अध्ययन करायचं आहे, शिकायची इच्छा आहे, त्याच्याकरता आपण आपलं लक्ष आपलं चित्त कॉन्सन्ट्रेट करणं हे फार आवश्यक आहे. दुसरं म्हणजे आपली प्रेरणा काय आहे. म्हणजे अनेक वेळा असं होतं की हे केल्यानंतर मला हे मिळेल, मग तिथे काही मटेरियल बेनिफिट असतो किंवा काय असेल, तर अध्ययनाची प्रेरणा ही आपण निश्चित केली पाहिजे. केवळ आपल्याला ते मिळवण्याकरता आपण अध्ययन करणं हे काही योग्य नाही. तर मला ते तर मिळेलच, पण मला त्याच्याबरोबर ज्ञान देखील मिळवायचं आहे, आणि ज्ञान मिळवलं म्हणजे माझं व्यक्तिमत्व हे संपन्न होणार आहे. त्यामुळे आपली प्रेरणा नेमकी काय आहे हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. जर तुमची प्रेरणा अगदी म्हणजे क्षणिक असेल, तात्पुरती असेल, मटेरियलिस्टिक असेल, तर ती तुम्हाला मिळेलही, पण त्या अध्ययनाचा तुम्हाला आनंद मिळणार नाही. की आपण जे शिकलो, जे अनुभवलं, त्याची फलश्रुती केवळ काही भौतिक लाभ एवढीच आहे का, तर ती नाही आहे. तुमची एकूण पर्सनॅलिटी त्या ठिकाणी डेव्हलप होणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपलं काही ध्येय असतं, प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यापुढे ध्येय असतं, लहान असेल मोठा असेल, पण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही एम असतेच, तर ती एम त्या ठिकाणी पूर्ण होईल अशा पद्धतीनं आपण आपलं अध्ययन जे आहे ते गोल डायरेक्टेड असणं आवश्यक आहे. मला हे मिळवायचं आहे, ते मिळवण्याकरता मी नियोजनबद्ध रीतीनं प्रयत्न करेल, नियोजन पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करेल, हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशापयशाचं ज्ञान. म्हणजे अध्ययनामध्ये कायम यश येईल का, सांगता नाही येत.
बरोबर.
कधी कधी अपयशही येईल, आणि अपयश आलं तरी खचून न जाणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आपण म्हणतो की अनेक वेळा आपण पाहतो की अगदी इंजिनिअरिंग मेडिकलचे विद्यार्थी देखील पेपरला आपण वाचतो ते आत्महत्या करतात.
हो,
कारण का त्यांनी अपयश हे कधी
पाहिलेलं नसतं,
प्रेडिक्टही केलं नाही की आपल्याला असं होईल, आणि म्हणून मग अशा घटना घडतात. तर यशापयश हा इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. त्याच्यामुळे अपयश आलं तरी खचून न जाणं हे खरं म्हणजे फार मोठं.
आणि बऱ्याचदा अपयशातनं पण खूप शिकायला मिळतं.
तिथं पहिलं गुरु त्याच्यामुळे आपल्याला अपयश आलं म्हणजे आपण आता काहीच कामाचे उरलो नाही ही भावना ताबडतोब मनातनं काढली पाहिजे.
बरोबर.
नाही तर त्याच्यामधून अनेक गंभीर समस्या या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून अपयश येईल तर ते अपयश टाळून किंवा त्याला सामोरं जाऊन पुढे कसं जायचं हे पण विद्यार्थ्यांनी.
आपण असंच म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आपण प्रयत्न यश मिळवण्याचा करणारच, पण काही कारणाने अपयश आलं तर खचून न जाणं. जसं मी सुरुवातीला त्या 80 वर्षाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं, म्हणजे मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की हे जे आपण आता जे बोलत आहोत ते त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे अपयशाला त्या ठिकाणी न घाबरता आपलं जे गोल डायरेक्टेड लर्निंग आहे ते साध्य करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि संपूर्ण परिस्थितीचा बोध घेणं ही त्या ठिकाणी माझ्या जबाबदाऱ्या काय, मला काय करायचं आहे, याचं एक जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपला कॉन्फिडन्सही वाढत जातो. आणि मग लोक म्हणतात की अरे एवढं अशा परिस्थितीत देखील त्यांनी चांगला अभ्यास करून घेतला. हे जेव्हा कोणी अशी शाबासकी देतं त्यावेळेला तुम्हाला कळतं की अध्ययन कौशल्य हे विकसित केल्यामुळे, कारण हे विकसित करता येतात. 80 वर्षाची व्यक्ती जेव्हा ग्रॅज्युएट होते तेव्हा हा पुरावा मी मानतो की अध्ययन कौशल्य विकसित करता येतात. ते जर केले तर फार चांगल्या पद्धतीनं माणूस जीवनात यशस्वी होतो. आणि म्हणून अध्ययन कौशल्यांचं महत्व आपण आपल्या मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी शिक्षणक्रमापासून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण दिलेला आहे, आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण अध्ययन कौशल्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकत आहात. आपल्याला मार्गदर्शन करताहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे माननीय संचालक डॉ उमेश राजदरकर सर. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केलेला आहे आणि दूरशिक्षणात पदवी करून ते आज 20 वर्ष झाले अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि अतिशय सुंदर म्हणजे अध्ययन कौशल्यासाठी काय आवश्यक आहे, आताच आपण त्यांच्या मार्गदर्शनात ऐकलं की श्रवण महत्वाचं आहे, वाचन कौशल्य वाढवणं पण तेवढंच महत्वाचं आहे आणि अभ्यासाच्या सवयी या सुद्धा व्यवस्थितरित्या आपण पाळल्या तर अध्ययन कौशल्यातलं रस आपला वाढू शकतो. असंच आपण मार्गदर्शन ऐकणार आहात पण काही क्षणानंतर. आपल्या सर्वांना यशवाणी ऐकायचं आहे त्यासाठी आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी. लॉग इन करा ycmou.digitalyuniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह. आज आपण अध्यापन कौशल्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकत आहात. यासंबंधी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण लगेच फोन उचला आणि हा नंबर डायल करा. त्यासाठी कोड क्रमांक आहे 0253 आणि फोन नंबर 2231 480 2231 481 आणि 2230 334. मार्गदर्शन तर खूप सविस्तर केलेलं आहे पण तरीही आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करून विचारू शकता. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. राजदरकर सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आपण खूप सुंदर असं अध्ययन कौशल्याविषयी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करत आहात पण अजूनही काही तुमच्या मनात बरेच पॉईंट्स आहेत की ते आपण विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवावे, तर ते काय?
मला असं वाटतं की आपण आता जी चर्चा केली त्याचं एक जिस्ट काय नेमकं, किंवा मी एवढं ऐकलं आता मी नेमकं काय लक्षात ठेवू जेणेकरून मला आजच्या या आपल्या रेडिओ कार्यक्रमाचा उपयोग होईल, तर त्या काही गोष्टी मी सांगतो. एक म्हणजे आपलं अध्ययन फायदेशीर आणि फलदायी होण्याकरता. आता हा फायदेशीर आणि फलदायी हे दोन्ही शब्द जरी समानार्थी वाटत असले तरी त्याच्यामध्ये फार मोठा भेद आहे. की फायदेशीर म्हणजे ठीक आहे तुम्ही परीक्षा दिली उत्तीर्ण झालात, पण ते फलदायी होणं म्हणजे आपण जेव्हा एखादा अभ्यासक्रम पूर्ण करतो, शिक्षणक्रम पूर्ण करतो, तेव्हा त्या प्रत्येक कंटेंटची काही रिक्वायरमेंट असते, काही गरज असते. त्याचप्रमाणे तो आशयाचं अध्ययन करणाऱ्याच्या कडून काही अपेक्षा करत असतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर असं म्हणता येतं की याने जे शिक्षण घेतलेलं आहे त्याला याने न्याय दिलेला आहे.
बरोबर.
म्हणून आपण जसं आशयाची अपेक्षा करतो तशी त्या आशयाची देखील आपल्याकडनं काही अपेक्षा असते आणि तशा प्रकारचं आपली वर्तणूक जर आपण त्या ठिकाणी ठेवली तर त्या आशयाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करता येतो, आपल्या समस्या सुटतात आणि मुख्य म्हणजे आपल्या देशाला सुजाण सुसंस्कृत नागरिकांची जी गरज आहे प्रत्येक देशाला असते ती गरज शिक्षणातून पूर्ण होऊ शकते. अनेक वेळा असं आपण पाहतो की ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी कुठे क्राईममध्ये त्या ठिकाणी आढळतात किंवा त्यांच्या आतनं काही गुन्हा होतो, म्हणजे तो असतो इंजिनिअर शिक्षण घेतलेला पण त्याच्यातनं काही एखादी वाईट गोष्ट घडते, तर असं का घडतं? तर मी जसं सांगितलं की जसं आपल्या आशयाकडनं अपेक्षा आहे तशा आशयाच्या देखील त्या व्यक्तीकडनं अपेक्षा आहेत आणि म्हणून त्या आशयाच्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करतो याचंही व्यक्तींनी त्या ठिकाणी भान ठेवणं हे आवश्यक आहे. तुम्ही काही 2-3 गोष्टी त्या ठिकाणी आजच्या या लेक्चरचं जीस म्हणून त्या ठिकाणी सांगू शकते की आपलं अध्ययन फलदायी करण्याकरता आपलं कॉन्सन्ट्रेशन हे कायम ठेवा, मग ते वाचनावर असेल, ऐकण्यावर असेल, लेखनावर असेल, अभ्यास सवय डेव्हलप करण्यावर असेल, ते कायम ठेवा. दुसरं म्हणजे जो आशय आपण वाचलेला आहे त्याचं कायम मनन करा. असं नाही की आज नवीन आशय मागचं विसरून जायचं, जो वाचलेला आहे, जो भाग वाचलेला आहे तो व्यवस्थितरित्या त्याचं मनन करा, वारंवार त्याचं वाचन करा. तिसरं म्हणजे जी सेंट्रल आयडिया आहे, जी मध्यवर्ती संकल्पना आहे त्या आशयामधली, ती जाणून घ्या. नुसतं पुस्तकामधलं जसं आहे तसं लक्षात ठेवणं म्हणजे अध्ययन नाही, हे मी सुरुवातीला सांगितलं. तुमच्या भाषेमध्ये ती संकल्पना व्यवस्थितरित्या तुम्ही मांडली म्हणजे तुमचं अध्ययन हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होतं. आणि शेवटचं पण मुख्य अत्यंत महत्वाचं म्हणजे आशयाचं मूल्यांकन करा.
बर,
की याच्यामध्ये दिलेलं आहे पण हे पुरेसं आहे का, याच्यामध्ये काही ऍड करायची गरज आहे का, किंवा याच्यामधलं एखादं जर डिलीट करण्याची गरज आहे का, याचं मूल्यांकन हे विद्यार्थी जेव्हा करतील तेव्हा ते आपोआप त्या आशयामध्ये भर घालत राहतात. आणि म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशन कायम ठेवा, आशयाचं मनन करा, मध्यवर्ती संकल्पना जाणून घ्या आणि मूल्यांकनाची अनालिसिसची कपॅसिटी वृत्ती स्वतःमध्ये विकसित करा असं मी म्हणेन. म्हणजे तुमचं अध्ययन हे अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही केवळ पुस्तकातले किडा बनणार नाही. पुस्तकातले किडा बनून मग व्यवहारामध्ये काही प्रश्न निवडण्यात आले की माणूस कोलॅप्स होतो. तर या आशयाचा आपल्या समस्या सोडवण्याकरता मी कसा उपयोग करून घेऊ हे तुम्ही कौशल्य विकसित करा, म्हणजे तुम्हाला तुम्ही जे अध्ययन केलेलं आहे त्याचा केवळ तुमच्या व्यक्तिगत जीवनात नाही तर राष्ट्राच्या जीवनामध्ये, राष्ट्राच्या उन्नतीमध्ये देखील फार मोठा लाभ होईल असं मला वाटतं.
म्हणजे आपण म्हणतो, आपण नेहमी म्हणतो की अभ्यास केल्यानंतर लिखाण करताना पुस्तकी भाषा नको यायला. तुम्ही जो पॉइंट काढले त्याच्यानं आपल्या मनातलं काहीतरी लिहा, म्हणजे त्याला जास्त चांगलं हे येतं.
बरोबर
सर, अजून एक महत्वाचं म्हणजे की आपण मगाशी वाचना लिखाणाबद्दल बोललो, गोडी वाढवण्यासाठी म्हणजे करतायत रोज 2 तास अभ्यास, पण गोडी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो की अभ्यासाचंच नाही इतर पण असं.
गोडी वाढवण्याकरता त्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे ऍक्टिव्हिटीजचा समावेश करता येईल, विद्यार्थ्यांना पारितोषिक देता येईल.
बरोबर,
की तू हे करून दाखवलं तर तुला हे देईल. याला सायकोलॉजी आणि एज्युकेशनमध्ये याच्या थेअरीज आहेत. की आपण चांगलं एखादी कृती केली किंवा हे करून दाखवलं तर आपल्याला बक्षीस मिळतं अशी जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात भावना येते त्यावेळेला ते बक्षीस मिळवण्याच्या प्रेरणेने काम करतात.
बरोबर.
तिसरं म्हणजे तू हे करू शकतोस ही भावना त्याच्या मनात तुम्हीच निर्माण करायची. तुम्ही जर म्हणाला की तुला हे जमणार नाही तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड हा निर्माण होईल आणि तो न्यूनगंड निर्माण झाला तर त्याच्यामध्ये कपॅसिटी असून देखील तो ते आयुष्यभर
खचत जाईल.
त्यामुळे मनाचं खच्चीकरण करू नका. अनेक वेळा जेव्हा पालक म्हणतात की का आमचा मुलगा काही नाही, हा काही शिकणार नाही, हा काही पुढे जाणार नाही, तो आमचा नातेवाईकांचा मुलगा बघा अमेरिकेत गेला किंवा काही असेल,
कम्पॅरिझन पण नाही करायचं. बरोबर
करतात आणि मग त्यातून अनेक मानसिक प्रश्न त्या विद्यार्थ्यांना भेटतो आणि मग असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही, मग काय करणार, मग ते यातूनही काय आत्महत्येचे प्रकार घडले.
बरोबर,
की मनाचं खच्चीकरण झाल्यामुळे आणि त्यातून मग अनेक प्रश्न निर्माण होतात.
तुलना पण करायची नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग पण,
आणि जरी तुलना केली तरी तुझ्यामध्ये पण ही कपॅसिटी आहे पण तू तिचा
मनोधैर्य वाढवायचं काम करायचं महत्वाचं.
अगदी बरोबर आहे
सर. आजच्या अध्ययन कौशल्यामधून मला असं नक्की सांगता येईल की मनापासून अध्ययन, जे ऐकलं अंगी अनुभवलं ते खरं शिक्षण.
बरोबर,
आणि अतिशय सुंदर आज आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉ उमेश राजदरकर सर यांनी अध्ययन कौशल्य याविषयी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. असंच मार्गदर्शन आपल्याला रोज वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे, त्यासाठी ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी आपल्याला ऐकण्यासाठी आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी. त्यासाठी लॉग इन करा ycmou.digitalyuniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह. रोज दुपारी 12 ते 1 या दरम्यान विविध विषयाच्या अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शनाचा कार्यक्रम यशवाणीमध्ये आपण ऐकू शकाल. त्या मार्गदर्शनानंतर संबंधित विषयावर प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत. कोड क्रमांक 0253, फोन नंबर 2231480, 2231481 आणि 2230334. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी रोज ऐका. आज आम्ही इथेच थांबत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता यशवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.